तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी लोकेश गुप्ते. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन. उपेंद्रने मला सांगितलं सुबोधची लव्ह स्टोरी, पण मला माहिती की शाळेपासून कशी होती. आणि उपेंद्रने मला सांगितलं की कसं पळून जाऊन त्याने लग्न केलं. तर मला सांग की तू कधी कोणाचा साक्षीदार झालायस का अशा बाबतीत?
लग्नासाठी नाही साक्षीदार झालो मी, पण सुबोधची लव्ह स्टोरी मला चांगलेली माहिती आहे. कारण मी सतत त्याच्या बरोबर असायचो, मी जायचो आम्ही तिला भेटायला, कारण ती फर्ग्युसनला होती. सो मंजिरीला भेटायला आम्ही सतत जायचो, त्यामुळे ते दोघं जण कुठेतरी बोलत असायचे, आम्ही कुठेतरी इकडे बाहेर. मग नंतर मला कंटाळा लागला, म्हणून मग मी कोणाला तरी मायाबरोबर घेऊन चल रे म्हणून असं करून मग मी घेऊन जायचो की ऍटलिस्ट तू तरी माझ्याशी गप्पा मारत बस, मी इथे काय करू इतका वेळ. पण ते आठवतंय मला, म्हणजे त्यांच्या पूर्ण ह्याला मी साक्षीदार आहे. किंवा इवन ती जेव्हा कॅनडाला गेली त्याच्यानंतर एक देवदास माहोल होता सुबोधचा कंप्लीट, म्हणजे सो तो आम्ही तेव्हा तो काळ बऱ्यापैकी आम्ही एकत्र होतो. मग त्यातनं हळूहळू जरा हो रे बाबा, हो रे बाबा होता असं, अरे ठीक आहे येईल परत असं. ते सगळं आठवताना खूप गंमत येते, म्हणजे जेव्हा एकत्र भेटतो, एकत्र बसतो, आम्ही ऐकतो बोलतो, तेव्हा ना ह्या जुन्या गोष्टी आठवताना मजा येते. पण आता
मग फायनली तू पुण्यावरनं मुंबईला शिफ्ट झालास, तिथे तू अनेक गोष्टी ट्राय केल्या त्या माझ्या वाचण्यात आल्यात. पण मला सांग की मुंबईमध्ये तू गेलास तेव्हा सर्वात आधी कोणाला भेटलास आणि तुझे गॉडफादर कोण आहेत, तू कुठे राहिलास?
मी मुंबईत गेलो खरं तर ठरवून नाही गेलो मी की मला करिअर करायला जायचंय. आमची फॅमिली पिकनिक होती त्याच्यासाठी म्हणून मी मुंबईत गेलो होतो आणि मी 2 दिवस आधी गेलो. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा प्रसाद ओक मुंबईत ऑलरेडी तेव्हा शिफ्ट झाला होता. सो मी गेल्यावर प्रसादला फोन केला की अरे म्हटलं मी आलोय मुंबईत, तू कुठे आहेस काय? आणि तो मला म्हटलं की येलो की असं असं कास्टिंग चालू आहे, मी नथुराम गोडसे बोलतोय सर, तर तिथे जा. तर त्यांनी मला नंबर दिला, उदय धुरत जो प्रोड्युसर होता त्यांचा. सो मी त्यांना फोन केला, तर ते मला म्हटले की उद्या ऑडिशन आहे तू उद्या ये. म्हटलं मी उद्या नाही येऊ शकत मी, कारण म्हटलं मी बाहेर चाललोय. मग ते मला म्हटलं की एक काम कर, हा विनय आपट्यांचा नंबर, ते डिरेक्टर आहेत नाटकाचे, तू त्यांच्याशी बोल. मी परत आलो पिकनिकला जाऊन वगैरे, आल्यावर त्यांना मी फोन केला, त्यांनी मला सांगितलं की ये उद्या सकाळी 10 वाजता. मी जेव्हा गेलो शिवाजी मंदिरला तिथे, तर चित्र असं होतं की त्या 2 दिवसामध्ये प्रत्येकाला स्क्रिप्ट दिलेल्या होत्या आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे ते परफॉर्म करायला सांगितलेलं होतं, तुम्ही तुमचं बसून आणा आणि करा आणि मला दाखवा. आणि मला कळेच ना काही गेल्यानंतर काय करायचं तिथे. सो मला त्यांनी हातामध्ये स्क्रिप्ट दिलं, एकेकाचं होईपर्यंत मी ते पाठ केलं, मी ते तयार केलं डोक्यामध्ये आणि मी उभा राहिलो आणि मी ते परफॉर्म केलं. आणि मला त्यांनी सिलेक्ट केलं, मला नाटक मिळालं कमर्शियल, माझं पहिलं नाटक. आणि मला असं झालं की अरे आता काय करायचं, मग आता मला मुंबईत शिफ्ट व्हायला पाहिजे. सो मी घरी फोन केला, म्हटलं की मी येत नाही, म्हटलं परत मी मुंबईतच राहणार आहे. मग मी सुरुवातीचं 1 वर्ष माझ्या मावशीकडे राहायचं. ऍक्च्युली मधल्या काळामध्ये नथुराम ओपन झालं, ते बंद पडलं 7 प्रयोगात, कॉन्ट्रोवर्सी झाली मेजर. आणि मला आठवत आहे मला सरांचा फोन आला होता विनय सरांचा की कुठे आहेस म्हणून. मी म्हटलं मी घरी आहे मावशीकडे. त्यांनी मला ऑफिसला भेटायला बोलवलं, मला म्हटलं इकडे तिकडे भटकायचं नाही कुठे, शिवाजी मंदिर किंवा कुठले कट्टर मला दिसलास तर याद राख. मला काही कळे ना 2 मिनटं. मला म्हटलं की उद्यापासून ऑफिसला यायचं, माझ्याबरोबर इथे काम करायचं असिस्टंट म्हणून आणि ह्या गोष्टी शिकून घ्यायच्या. तर मला असं वाटतं तो खूप महत्वाचा डिसिजन किंवा महत्वाचा क्षण होता माझ्या आयुष्यातला, कारण मी भरकुटलोच नाही कुठे. आणि मग व्हिडिओ प्रोडक्शन माझ्यासाठी, कारण ते सगळं नवीन होतं, मी एवढं गोष्टी शिकत गेलो. मी जवळजवळ पुढचे 3 ते 4 वर्ष मी सरांबरोबर होतो. सो तिथे ना काय झालं, मी त्याच सर्कलमध्ये राहिलो, मी नवीन काम शिकायला लागलो. मी गेलो होतो नाटकासाठी, पण मला अचानक ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या, मला टेक्निकल लाईन सुद्धा शिकायला मिळाली. आणि प्लस त्यांच्याबरोबर राहून मला पुढचं नाटकही करता आलं. नवीन नाटक केलं मी अभिनेत्री नावाचं, ज्याच्यामध्ये वंदना गुप्ते आणि गिरीश ओक होते. पुन्हा एक टर्निंग पॉईंट ठरला माझ्यासाठी की जिथे अरे हा मुलगा कोणीतरी नवीन आहे, हा चांगलं काम करतोय, हा पुण्यात आला, ही बॅकग्राऊंड आहे, मग चांगले रिव्ह्यूज लिहून आले. सो ऑटोमॅटिकली त्या गोष्टी होत गेल्या. सो तसं म्हणशील तर स्ट्रगल मला तसं फारसं करावं लागलं नाही. बेसिकली सरांनी खूप गोष्टी करून घेतल्या. मी एडिटिंग शिकलो ते त्यांनी मला काही हां आता हे बस आणि हे शिक असं नाही, पण ते समोर बसायचे आणि मी मागे उभारून ते बघत असायचो आणि मी ते बघून शिकलो. मला सगळं आलं पाहिजे, मला कॅमेरा पण आला पाहिजे, मला डिरेक्शन पण आलं पाहिजे, मला एडिट पण आलं पाहिजे, मला लिहिता पण आलं पाहिजे, मला व्हॉइसिंग पण आलं पाहिजे. सो मी हळूहळू या सगळ्या गोष्टी करायला लागलो.
लोकेश गुप्तेला पहिला ब्रेक देणारे विनय आपटे, लोकेश गुप्तेला असिस्टंट डिरेक्टर बनवणारे विनय आपटे आणि लोकेश गुप्तेला वेळोवेळी नेहमीच मदत करणारे त्याचे गुरु विनय आपटेजी. ह्यांचेच किस्से सांगताना खरं तर लोकेश थोडासा हळवा झाला होता आणि त्यापैकीच हा एक किस्सा.
माझ्या आयुष्यातलं ना सरांचं स्थान फार मोठं आहे, म्हणजे माझे गुरु आहेत ते आणि सगळ्या अर्थाने मी त्यांनी अक्षरशः मुलासारखं सांभाळलं. कारण मी फक्त ऑफिसमध्ये 9 ते 5 जॉब करत नव्हतो त्यांच्याकडे. ते घर असायचं म्हणजे, कारण तिथे एक सिंगल रूम होती आणि त्या रूममध्ये 4 जण. तेव्हा तिथे रूमवर जाऊन करण्यासारखं तेव्हा काहीच नव्हतं, ना टी व्ही, ना काही, ना काही, ना काही नाही. सो आम्ही मॅक्सिमम वेळ आम्ही ऑफिसमध्ये असायचो. एक ना मला त्यांची आठवण अतिशय सांगावीशी वाटण्याचं कारण असं की माणूस म्हणून ते इतके ग्रेट होते ना. आम्ही ज्या जागेत राहायचो मुंबईत, आदल्या दिवशी रात्री आम्ही एडिटिंग करून आलो सकाळी 6 वाजता आम्ही रूमवर पोहोचलो आणि आम्ही झोपलो. त्या जागेचा मालक सकाळी आला आणि त्यांनी अचानक सगळं सामान आमचं बाहेर काढलं आणि म्हटलं की आता ही रूम रिकामी करून तुम्ही निघून जा, ही जागा आता मी दुसऱ्याला दिली. सो तसंच मला आठवते, आम्ही त्या जस्ट तोंडावर पाणी मारलं, जे कपडे होते ते तसेच बॅगमध्ये कोंबले आणि बॅग खांद्यावर टाकून आम्ही सिद्धिविनायकच्या समोरच्या सिग्नलच्या फुटपाथवरती येऊन असेच बॅग आठवून आम्ही बसलो होतो की आता करायचं का, जायचं कुठे. मग तिथनं आम्ही ऑफिसला गेलो आणि थोडासा त्या दिवशी ना दिवसभर मूड, कारण नॅचरली तुझं राहतं जागाच गेले म्हणजे आम्ही थोडंसं अपसेट होतो आणि सरांना ते कळलं संध्याकाळी 4 वाजता वगैरे. ते म्हटलं गेट आउट, बाहेर जायचं ताबडतोब, आत्ताच्या आत्ता जागा बघायची आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत परत ऑफिसला येऊ नका. सो आम्ही गेलो. एक जागा आम्हाला पोर्तुगीज चर्चला मिळाली ज्याचे 47,000 रुपये 11 महिन्याचं ती माणसाने आम्हाला एकदम भरायला सांगितले. साधारण आमच्याकडे मिळून 7-8 हजार रुपये निघाले दोघांकडे मिळून. आम्ही आलो ऑफिसला, सरांशी बोलणं झालं, सरांना काय झालं, सर म्हणले असं असं झालंय म्हटलं सर. ते म्हटले बरं ठीक आहे, ते बाहेर त्या टेप्स ठेवल्यात, ते काम करायला सुरुवात करा. तर आम्हाला कळलं ना की अरे आम्ही काय सांगतोय की आता हे बरं आणि हा माणूस अचानक म्हणतो की ते टेप्स त्या बघा आणि कामाला लागा म्हणून. तुला काही कळेस ना. ते झालं, ते काम बीम केलं, त्या दिवशी रात्री आम्ही तिथेच झोपलो मग ऑफिसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ते आले ऑफिसला. सर आतमध्ये बोलवलं, ब्रीफकेस उघडली आणि 50,000 रुपये कॅश असे आमच्या समोर ठेवले आणि म्हटले हे जाऊन त्या माणसाला द्या, किल्ली घ्यायची आणि परत यायचं, त्याशिवाय ऑफिसला यायचं नाही. बरं तेव्हा मला पगार होता सरांकडे 1400 रुपये महिना. तर ना कोणी नाही करत, नाही करत. बर त्यांना काय माहिती की ते 50,000 आम्ही दोघे मिळून कसे फेडणार आहोत, काहीच नाही. पण त्यांनी कसलाही विचार नाही केला. मी ते गमती गमतीत म्हणायचे की तुम्हाला रेशन कार्ड वरती घेतलंय म्हणून. त्यामुळे ना माझ्यासाठी मुंबईत मी 2 माणसांना खूप मानतो, ते म्हणजे विनय आपटे ज्यांनी मला जगवलं आणि माझी मावशी जिनी मला सुरुवातीच्या काळामध्ये खूप मदत केली.
93.5 रेड एफएम बजाते रहो. लाइट्स कॅमेरा
एक्शन कट इट. दिस पॉडकास्ट इज सपोर्टेड बाय टॉकस्पेस.
व्हेन माय हस्बंड केम होम फ्रॉम हिज मिलिटरी डिप्लॉयमेंट, रीअडजस्टिंग वाज हार्ड फॉर ऑल ऑफ अस. थैंकफुली I found Talkspace.
Talkspace provides professional support from licensed therapists and psychiatric providers online. Military members, veterans, and their dependents ages 13 and older can get fast access to providers, all from the privacy of their computers or smartphones.
I just answered a few questions online, and Talkspace matched me with a therapist. We meet when it's convenient for me, and I can message her anytime. It was so easy to set up, and they accept TRICARE. Therapy was going so well, my husband and I started seeing a couples therapist through Talkspace, too.
Talkspace works with most major insurers, including TRICARE. Match with a licensed therapist today at Talkspace.com/military. Go to Talkspace.com/military to get started today. That's Talkspace.com/military.